नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. जीवन मूल्य कार्यक्रमाच्या मागच्या सत्रामध्ये जिथे आपण भीती ह्या विषयावर डॉक्टर साहेबांशी बोलत होतो, त्याच विषयाला पुढे आपण ह्या सत्रामध्ये घेणार आहोत. त्यापूर्वी आपण डॉक्टर साहेबांचं स्वागत करूया. डॉक्टर साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, जेव्हा भीती हा विषय आपला निघालेला, त्यावेळेला तुम्ही आम्हाला म्हटलं, सांगितलं की भीती आणि भीतीचे आजार, ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला अंतर करून सांगितलं. थोडं अजून आम्हाला ह्याच्यामध्ये विस्तारमध्ये ही माहिती सांगा की काय असतात, कारण ही खूप मोठी एक चिंता आहे सगळ्यांमध्ये, ही गोष्ट आहे आणि हिचे अगदी व्यवस्थित जर माहिती मिळाली तर कदाचित ह्याच्यातून बाहेर निघणं आम्हाला सोपं पडेल. तर भीतीचे आजार जे आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं अजून अधिक आम्हाला माहिती द्या.
आजार आम्ही तेव्हा म्हणतो, याच्यासाठी स्पेसिफिक क्रायटेरिया असतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये की ही लक्षणं एवढ्या दिवसासाठी आणि त्याच्यामुळे तुमच्या परफॉर्मन्सवर येणारा प्रभाव. तर भीतीचे आजार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आम्ही म्हणतो की जी भीती आपल्याला असते ती अवास्तव असते, म्हणजे वास्तविकता धरून नसते आणि ट्रिगर नसतो, किंवा ट्रिगर असला तर तिथे जेवढी भीती दाखवायला पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त भीती असते. आणि त्या भीतीमुळे तुम्ही दिवसभर काम करू शकत नाही किंवा कुठे जाऊ शकत नाही, लोकांना भेटू शकत नाही आणि तुमच्या हृदयामध्ये धडधड होत राहतं सारखं आणि छातीमध्ये होतं किंवा तुम्हाला हार्ट अटॅक येईल अशी भीती वाटते किंवा पॅरालिसिस किंवा कॅन्सर होईल आणि दिवसभर तुम्ही त्या विचारांमध्ये असता. तर जेव्हा भीती एवढी होते की ज्याच्यामुळे तुम्ही काम रोजचं जसं करता तसं करू शकत नाही आणि तुमच्या संबंधावर इफेक्ट येतो, शरीरावर इफेक्ट येतो, तेव्हा तो भीतीचा आजार आहे असं आम्ही म्हणतो. मी पुन्हा सांगतो, थोडीफार भीती सगळ्यांना असते. काही वेळेला परिस्थितीमध्ये आपण सर्व घाबरतो पण ती जास्त दिवस राहिली नाही पाहिजे. जास्त दिवस राहते आणि तुमच्या कार्यक्षेत्रावर त्याचा प्रभाव पडतो तेव्हा तो भीतीचा आजार झाला असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. काही लोकांना लिफ्टमध्ये जाण्याची भीती वाटते, म्हणजे लिफ्टमध्ये ते घुसले की त्यांना असं वाटतं आता ही लिफ्ट कुठेतरी बंद पडणार, बंद पडली लिफ्ट तर हवा आम्हाला मिळणार नाही, हवा नाही मिळाली तर आम्ही श्वास घेऊ शकणार नाही, श्वास घेऊ नाही शकलो तर हळूहळू ऑक्सिजन शिवाय आमचा श्वास घुसमरेल आणि मग आपला अंत होईल, तर लिफ्टची भीती. किंवा काही लोकांना आम्ही बघतो की लोकांमध्ये मिसळण्याची भीती असते, म्हणजे जिथे जिथे क्राऊड असेल, जास्त लोक असेल तर त्या क्राऊडमध्ये जात नाही, तिथे गेलं की त्यांच्या हृदयामध्ये ती सगळी भीतीची लक्षणं, सिम्पॅथेटिक सिस्टमची धडधड होणं, तोंड सुकणं, हातपाय कापणं, हे सगळी लक्षणं चालू होतात. त्यामुळे ते लोकांना अवॉइड करतात. असे लोक आहेत जे महिने महिने घरातून बाहेरच पडत नाही, कारण बाहेर गेलं की बाहेर लोक असतात, लोकांमध्ये मिसळायची भीती असते, ती एक भीती असते. काही लोकांना आम्ही बघितलंय, तुम्ही पण ऐकलं असेल, भरपूर लोकांना असते भीती, जशी पालीची भीती आहे किंवा कॉक्रोचची भीती आहे किंवा उंदराची भीती आहे. तर जेव्हा दिसेल उंदीर तेव्हा आपण नेहमी सतत असं वाटत राहणार ते कॉक्रोच आहे आणि हे किंचाळतात जोर जोरात, तर ही पण भीती आहे. तर ही भीती जनावराची किंवा कीटकाची भीती. आम्ही असे पेशंट बघितलेले आहे, मराठीमध्ये आम्ही त्याला कानाटी म्हणतो किंवा त्याला भरपूर पाय असतात. तर एका व्यक्तीने मला आठवत आहे, ज्या रूममध्ये ते झोपणार होते त्या रूममध्ये एकदा एक छोटी कानाटी बघितली. ते छोटा तो जानवर असतो, त्याला भरपूर पाय असतात, त्याला कानाटीच म्हणतात माझ्या मते, आमच्या भाषेमध्ये. तर ती बघितली आणि त्याने ऐकलं होतं की कानात जाते, आपल्या कानातून मेंदूत जाते आणि मेंदूत इन्फेक्शन होतं. तर ती काढून बाहेर फेकली पण ह्याला रात्रभर झोप नाही. आणि त्या दिवशी नाही, जेवढे दिवस तिथे राहिले रात्रभर बसून, कारण नेहमी त्यांना वाटायचं की मी झोपलो तर रात्री ती येणार, माझ्या कानात जाणार, कानातून मेंदूत जाणार आणि मेंदूत गेल्यावर संपलं, काही करू शकत नाही, तिला बाहेर काढू शकत नाही. तर ही भीती एक छोटा कीटकाबद्दल भीती. अशा भरपूर प्रकारच्या भीती. एक तर केस माझ्याकडे एवढी अशी इंटरेस्टिंग आली की एज्युकेटेड व्यक्ती आहे, शिकलेली आहे, चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे आणि तिला भीती आहे की जेव्हा या देवी अंगात येतात कोणाच्या, तर ती देवी माझ्या पण अंगात येईल, तर माझ्या अंगात येण्याची तिला भीती, कोणतरी माझ्या अंगात प्रवेश करेल अशी देवी आणि केव्हाही प्रवेश करेल. आणि त्या भीतीमुळे कुठे काही करू शकत नाही, ती कुठल्या देवळात जाऊ शकत नाही, प्रसंगाला जाऊ शकत नाही, सामोरे जाऊ शकत नाही. लग्न आलंय, लग्नानंतर आपण मंदिरात भेट देतो, त्यावेळेला तिची भीती. म्हणजे ही भीती ज्याच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स अफेक्ट होतो आहे, तुम्हाला तुम्ही अवॉइड करताय लोकांना, तर हा पण एक फोबिया, ह्याला आम्ही इंग्रजीमध्ये फोबिया म्हणतो, अनरिअलिस्टिक असते. असे भरपूर प्रकारचे भीतीचे प्रकार आहेत आणि हे भीतीचे प्रकार जर झाले असतील तर तुम्हाला निश्चितच डॉक्टर्सना भेटलं पाहिजे, सायकियाट्रिस्ट आहेत, मनोचिकित्सक आहेत, त्यांना भेटून योग्य समुपदेशनाने तुम्ही याला कंट्रोल करू शकता.
डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटलात की जे सायकियाट्रिस्ट आहे त्यांना भेटलं पाहिजे, परंतु सर्वसाधारण व्यक्तीला सायकियाट्रिस्ट कडे जायचं म्हटल्यावर एक भीती वाटते की ते शॉक देतील आता आम्हाला.
भीती
हा, तर ती एक वेगळी भीती आता निर्माण होते आमच्यामध्ये जसं तुम्ही म्हटल्यावर की शॉक देणार काय, आता तुला भीती वाटते ना आता शॉक मिळणार आहे तुला, तर ही पण एक भीती निर्माण झालेली आहे. तर मला हे जाणून घ्यायचंय की शॉक हा एकमेव वैद्यकीय उपाय आहे का ह्या सर्व गोष्टीला, का इतरही काही तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये ह्यासाठी औषधं उपलब्ध करून देता किंवा दुसरं काही आहेत का त्याच्यासाठी?
भरपूर काही चांगलं आहे, मला सांगायला खूप बरं वाटतं की भीतीचा आजार आपण कंट्रोल करू शकतो. खूप चांगले चांगले चिकित्सा आपल्याकडे आहे, पण तुम्ही ते शॉकची ट्रीटमेंट बद्दल त्याच्याबद्दल मला बोलायला आवडेल. मागच्या सत्रामध्ये पण आपण बघितलं की आई वडील किंवा वरिष्ठ नागरिक जाणून बुजून लहान मुलांच्या मनामध्ये डॉक्टरची भीती इंट्रोड्यूस करतात की तू हे डॉक्टर अंकल आहेत, तू जर नाही अभ्यास केला तुला सुई देणार. ही जशी भीती आहे तशीच मानसिक मनोचिकित्सक जे आहेत त्यांच्याबद्दल अशी मान्यता आता हळूहळू दूर होत चाललेली आहे, पण अजूनही अशी मान्यता की ते वेड्यांचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जाणे म्हणजे तुम्ही वेडे झालेला आहात आणि वेळे झालेला आहेत म्हणजे तुम्हाला शॉक देणार. तर ही इलेक्ट्रोकन्व्हर्सिव्ह थेरपी आम्ही म्हणतो ECT सगळ्यांमध्ये आम्ही वापरत नाही, अतिशय छान आहे आणि आता त्याच्यामध्ये फार इम्प्रुव्हमेंट झालेले आहेत, पण औषधं भरपूर चांगली मार्केटमध्ये आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती, भीती किती दिवसापासून आहे, किती प्रमाणात आहे, त्यानुसार पेशंटची रुग्णाची इतिहास घेऊन त्याला किती आवश्यकता आहे त्यानुसार आम्ही समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग आणि औषधं आणि आवश्यक वाटल्यास मेडिटेशन असं करून आम्ही आम्हाला चांगला रिझल्ट मिळालेला आहे. तर त्याच्यामध्ये एक पद्धती जी वापरतो त्याला आम्ही म्हणतो सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला कोक्रोचची भीती वाटत असेल, ठीक आहे ना, आता कोक्रोचची भीती वाटत असेल तर कोक्रोचचं एवढी भीती वाटते की चित्र जरी कोक्रोचचं बघितलं तरी लोक घाबरतात. आणि घाबरणं आणि पॅनिक होणं, पॅनिक हा भीतीचा अतिशय वाढलेला प्रकार असतो. त्या पॅनिकच्या वेळेला किंचाळणं, ओरडणं किंवा रडणं असे भरपूर प्रकार होतात, तर त्यावेळेला त्यांना शांत करावं लागतं. तर आम्ही काय करतो, पहिलं त्यांना त्याच्याबद्दल विचारतो, माहिती सांगतो की कोक्रोच काय असतं, तुम्ही 6 फुटाचे 5 फुटाचं मनुष्य आणि ते कोक्रोच एवढंच असतं 2-3 इंचाचं, ते तुम्हाला काय करू शकतं, काय होऊ शकतं, ते चावत नाही, ठीक आहे ना, जसं डास चावतात तेवढे पण चावत नाही, साप चावतात तसं त्याचं चावणं नसतं, त्याचं तुम्हाला काही करू शकत नाही. अशा प्रकारे कोक्रोच बद्दल ज्ञान दिलं जातं, त्याला किती पाय असतात, है ना, त्याला काय आवश्यकता असते, ते त्याचं जेवण काय असतं, ते मनुष्य त्याचं जेवण नसतं पण त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं, हे सगळी माहिती देऊन कोक्रोचचा फोटो दाखवतात. तर सुरुवातीला ती रिॲक्ट करते पण हळूहळू फोटो बरोबर ती खेळतात. पहिलं फोटो बरोबर कम्फर्टेबल झाले मग आम्ही काय करतो, एका बॉक्स मध्ये कोक्रोच घेऊन येतो, ते म्हणतो बघ कोक्रोच काय करणार, ते बॉक्स मध्ये आणि बॉक्स बंद आहे आणि ते काय काय करतं ते आपण बघत राहायचं. तर हळूहळू एक कोक्रोच, एकाचं दोन कोक्रोच, असं करत करत तिला 4-5 कोक्रोचच्या बरोबर ठेवतो आणि मग रूम मध्ये पण आम्ही वरती बसतो आणि तिला खाली कोक्रोच जाऊन दे, मग ती बघत राहते की कोक्रोच मला काही करत नाही. मग हळूहळू ग्रेडेड आम्ही तिला स्टिम्युलस आहे कोक्रोचची ती वाढवत जातो आणि एक अशी अवस्था येते मग तिच्यामध्ये एवढा आत्मविश्वास वाढतो की ते कोक्रोच हातामध्ये घेऊन खेळायला लागते ती व्यक्ती आणि कोक्रोचची भीती निघून जाते की एवढं कोक्रोच आहे ते मला काय करणार, चावणार तर नाही आहे ते मला, तर कोक्रोच असा दूर करून टाकते ते. मग त्याला ती भीती असते अगोदर पॅनिक. आता ही किती सिटिंग मध्ये होईल आम्हाला माहित नाही, 5 सिटिंग 10 सिटिंग मध्ये होईल ते आम्हाला माहित, पण हे सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन म्हणजे ग्रेडेड स्टिम्युलस देऊन आम्ही हळूहळू ती भीती कमी करायला लागतो, ठीक आहे, ह्याने त्याचा आत्मविश्वास वाढतो. मग ते कोक्रोच असेल, पाल असेल, उंदीर असेल किंवा आणखीन कोणता कीटक असेल आणि त्याच्यापासून घेणारी काळजी ते पण आम्ही सांगतो, विस्तारामध्ये सांगतो आणि त्याला जी भीती असेल त्याला आम्ही ऍड्रेस करतो, त्याचं सोल्युशन देतो. दुसरा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये काउन्सिलिंग बरोबर किंवा समुपदेशन, ते म्हणजे गोळ्या. ह्या गोळ्या फार महत्वाच्या असतात, स्पेशली जेव्हा पॅनिक अटॅक येतो, तुम्ही बाहेर असाल, एकटे असाल आणि तुम्हाला अचानक भीती वाटली, तर ह्या गोळ्या खूप चांगल्या आहेत, ट्रँक्विलायझर्स आम्ही याला म्हणतो. ह्या व्यक्तीला शांत करतात, कारण भीती असणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाची धडकन जोरजोरात होते, त्याला हातपाय कापायला लागतात आणि तो काही करावा असं त्याला वाटत नाही किंवा चिंचाळू शकतो, त्यावेळेला त्याला शांत करण्यासाठी ह्या गोळ्या असतात. पण आम्ही एवढंच म्हणतो की ह्या गोळ्या प्रिस्क्रिप्शन शिवाय घेऊ नये, मिळत पण नाही आहेत, पण योग्य डॉक्टराकडून जेवढं होईल तेवढं सायकियाट्रिस्टकडून या गोळ्या घ्यायच्या असतात, कारण या गोळ्या सडनली बंद करता येत नाही. स्टेप वाईज चालू करायच्या असतात, त्यांचा डोस परफेक्ट द्यावा लागतो आणि हळूहळू या बंद करायच्या असतात. त्यामुळे योग्य तज्ञाकडूनच या गोळ्या घ्या, आणि या गोळ्या खूप चांगल्या आहेत, तुम्हाला लगेच आणि चांगला रिलीफ या देऊ शकतात. इतक्या सुंदर गोळ्या सध्या मार्केटमध्ये आहे, पण ह्या गोळ्या जास्त दिवस घेऊ नये, तज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय घेऊ नये आणि हळूहळू या बंद करायच्या असतात, नाहीतर या गोळ्यांचं व्यसन होण्याची शक्यता असते. पण या गोळ्या खूप छान आहेत आणि आमचा असा अनुभव आहे की मेडिटेशन, कारण आम्ही असं म्हणतो की जेवढ्या काही भीती आहेत, ऑल फियर्स आर फियर्स ऑफ डेथ इन डिसगाइज, असं इंग्रजीमध्ये आम्ही म्हणतो की ज्या सगळ्या भीती आहेत त्याचं मूळ आहे मृत्यूची भीती. हे सगळं झाल्यावर मी काय होणार, अल्टिमेटली मी मरणार आहे, तर मृत्यू हे सगळ्या भीतीचं मूळ आहे आणि तिथेच अध्यात्मिकता काम करते. आणि अध्यात्मिकता आम्हाला सांगते की तुम्ही अविनाशी आहात, तुम्ही कधी मरतच नाही, कारण तुम्ही या शरीरापेक्षा भिन्न एक चैतन्य शक्ती आत्मा आहात. हे शरीर केवळ एक वस्त्र आहे, जो भगवद्गीतेचा श्लोक आहे, नैनम छिंदंते शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेद यंता पण न शोषयते मारुका. म्हणा तुम्ही एक अशी शक्ती आहे जिला आग जळू शकत नाहीये, पाणी तिला ओलं करू शकत नाही, हवा तिला सुकवू शकत नाही, तर अशी तुम्ही शक्ती आहात आणि तुम्ही अजर अमर आणि अविनाशी या शरीराचे मालिक आहात. तर जेव्हा बुद्धी हा संकल्प हा विचार स्वीकार करते की मी अविनाशी आहे आणि मी कधीही मरत नाही, मी फक्त कपडे बदलते, जसं आपण कपडे बदलतो तसं शरीर बदलतो, हा विचार जर बुद्धीने स्वीकार केला तर मृत्यूचं भय निघून जातं. आणि मृत्यूचं भय निघून गेलं की विच इज अ रूट, बाकीचे भय पण आरामशीर निघून जातात. पण याला अभ्यास लागतो. पण आमचा असा अनुभव आहे की जर हे आपण अभ्यास केला आणि अशरीरी अवस्था ज्याला आम्ही बॉडीलेस स्टेज म्हणतो मेडिटेशन मध्ये, ती जर आपण अचीव केली तर भीती निघून जाते. आपण कहाणी ऐकली असेल की जेवढे काही योगी असतात जे जंगलामध्ये तपस्या करतात, तर त्यांच्या चारी बाजूला एवढे मोठमोठे हिंस्र शापद असतात पण त्यांच्यावर कधी वार करत नाहीत, कारण त्यांचे तरंगच एवढे सकारात्मक असतात. तर एखादा हिंस्र शापत जरी त्यांच्या प्रभाव मंडळामध्ये आला तर तो आपला हिंसवता सोडून जातो, मग बाकीचे जनावर तुम्हाला काय करणार आणि तुम्हाला कोणाचीही भीती वाटत नाही, कारण तुम्ही आपल्या अनादि स्वरूपामध्ये स्थित असतात. आपण एक उदाहरण पण पाहिलं की जेव्हा भूकंप आला सगळे शिष्य होते ते पळायला लागले पण गुरु पळाला नाही, आणि मग शिष्याने येऊन विचारलं गुरुला की तुम्ही का नाही पळाल एवढा मोठा भूकंप आला, ते म्हणाले येस मी पण पळालो, तुम्ही बाहेर पळालात मी आतमध्ये पळालो. तर जेव्हा आपण आपल्या आत्मिक स्वरूपामध्ये स्थित होता तर सगळ्या भीतीवर आपण विजय प्राप्त करू शकतो. तर समुपदेशन, औषधं आणि मेडिटेशन, राजयोग मेडिटेशन, याचा तुम्ही जर अभ्यास केला तर हे भीतीचे आजार आहे तुम्ही नियंत्रणात ठेवू शकता.
डॉक्टर साहेब, खूप छान माहिती तुम्ही दिली की भीती जर असेल एखाद्या व्यक्तीला तर त्या व्यक्तीला समुपदेशनाची गरज आहे, त्या व्यक्तीला काही औषधांचीही गरज आहे आणि त्याला राजयोग मेडिटेशन जे तुम्ही म्हटलं ध्यान करण्याची जी पद्धती आहे त्याचीही गरज आहे आणि ही नक्कीच आहे. पण कित्येकदा असंही होऊ शकतं की आम्हाला नाही आवडणार एखाद्या समुपदेशकाकडे जाणं किंवा औषधं घेणं, जसं तुम्ही म्हटलं की त्याचेही साईड इफेक्ट होतात नंतर, तर किंवा व्यसन त्याचं लागू शकतं हा तुम्ही उल्लेख केला. तर सहज आणि सोपं आता ह्या तिन्ही ऑप्शन्समध्ये आम्हाला असं वाटतं की राजयोग करणं फार बरं आहे, कारण तुम्ही किती छान एक्सप्लेन केलं की ते शक्ती आतमध्ये भरते आणि ती शक्ती जेव्हा भरते आतमध्ये तेवढी जेव्हा एनर्जी येते त्यावेळेला ती भीती आपोआप निघून जाते. तर ही शक्ती कोणत्या पद्धतीने आम्ही भरू शकतो स्वतःमध्ये आणि आमच्यामध्ये जी काही ज्या छोट्या छोट्या गोष्टींची मोठ्या मोठ्या गोष्टींची भीती आहे ते भीती काढू शकू, ह्याच्यासाठी आम्हाला तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा.
अभिकथन आपण जे करतोय, आपल्या सिरीजचं नाव आहे विचार बदला म्हणजे जग बदले. तर जे विचार आता आपण ऐकणार आहोत ते जर तुम्ही एकदम भावनेने, निश्चयाने आणि परमात्म्याच्या स्मृतीमध्ये स्वीकार केले तर हळूहळू जे भीतीचं प्रोग्रामिंग आमच्या आतमध्ये झालेलं आहे, जे आपण मागच्या सत्रामध्ये झालं की भीतीचं प्रोग्रामिंग आपल्याला झालेलं आहे, ते प्रोग्रामिंग रिप्लेस करून त्या ठिकाणी हे प्रोग्रामिंग केलं तर तुमची भीती हळूहळू कमी होऊ शकते. तर आपण त्याचा आता अभ्यास करूया. सर्वांनी सरळ बसायचं आहे आणि एखादं महत्वाचं तुम्ही काम करत असाल, जसं गॅस चव किंवा रस्ता क्रॉस करणं, तर ते काम तुम्ही न करता एका ठिकाणी असं बसून शांत बसून या विचारांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि या विचारांना स्वीकार करायचा आहे. जसे हे विचार तुमच्या आतमध्ये स्थिर व्हायला लागतील तसा तुम्हाला अनुभव होईल की तुमच्यामधील भीती दूर होत चाललेली आहे. सर्वांनी सरळ बसायचं आहे. ओम शांती. सर्वप्रथम आपल्या संपूर्ण शरीराला एकदम हलकं सोडा. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत माझं संपूर्ण शरीर एकदम हलकं होत चाललेलं आहे. शांत आणि रिलॅक्स. शांत. अनुभव करा की माझ्या जीवनातील सर्व परिस्थिती माझ्यासाठी पोषक आहे. जीवनामध्ये निर्भय राहणं माझं सर्वप्रथम लक्ष्य आहे आणि मी रोज याचा अभ्यास करतो. मी रोज धैर्यता आणि हिंमतने प्रत्येक परिस्थितीचा सामना करत आहे. भीती ही केवळ एक भावना माझ्यामध्ये आहे, जिला स्वीकार करणे आणि न करणे हे माझ्या हातात आहे. मला भीती वाटत असेल तरी मी तिचा सामना करून तिच्यावर विजय प्राप्त करत आहे. माझ्या हृदयामध्ये निर्भयताची शक्ती असल्यामुळे माझं संपूर्ण भीती समाप्त होत चाललेली आहे. भीतीवाल्या परिस्थितीमध्ये देखील मी सकारात्मक कर्म करत आहे. नवनवीन गोष्टींचा प्रयोग करण्याची भीती माझी समाप्त होत चाललेली आहे. कोणत्याही भीतीवाल्या परिस्थितीमध्ये मी शांत आणि शिथिल राहू शकतो. कोणत्याही भीतीवाल्या परिस्थितीमध्ये मी बिलकुल शांत आणि शिथिल आहे. मी नेहमी निर्भय आहे. प्रत्येक कर्मामध्ये मी निर्भय आहे. अंततः सर्व शक्तिहीन करणाऱ्या भीती आणि चिंतांनी मी संपूर्णपणे मुक्त झालेलो आहे. माझ्या जीवनावर माझं संपूर्ण नियंत्रण आहे. मी निर्भय आहे कारण सर्व शक्तिवान परमात्मा निरंतर माझ्या बरोबर आहे. प्रत्येक वेळी मी संपूर्ण सुरक्षिततेचा अनुभव करत आहे. अनेक प्रकारच्या लोकांशी मी सहज सामना करू शकतो. भीतीवर विजय प्राप्त करण्यासाठी आवश्यक सर्व शक्ती या माझ्यामध्ये समाहित आहे. मला कळून चुकलेलं आहे की ज्या गोष्टीची भीती वाटते ते केल्याने भीती समाप्त होते. जेव्हा माझं लक्ष शक्ती स्थानावर केंद्रित असतं तेव्हा माझी भीती समाप्त होते. भीतीची भावना जेव्हा माझ्यामध्ये निर्माण होते त्यावेळेला निर्भयताची भावना निर्माण करणं मला सहज शक्य झालेलं आहे. जीवनामधील सर्व अनिश्चितांचं मी सहज स्वीकार करून जीवनामध्ये मी पुढे चालत चाललेलो. जीवनामधील असफलतांना पण एक सीडी बनवून मी दृढता, हिम्मत आणि धैर्यताने पुढे जात आहे. माझा आत्मविश्वास वाढत आहे. जेवढा चांगल्या प्रकारे मी भीतीला समजतो आहे तेवढी माझी भीती कमी होत चाललेली आहे. संपूर्ण विश्व माझं सुरक्षा कवच बनलेलं आहे. माझ्या हृदयापासून सर्व भीती आणि आशंका पूर्णपणे समाप्त झालेला आहे. शांतीचे सागर परमपिता परमात्म्याकडून, शांतीची शक्ती माझ्या हृदयामध्ये प्रवेश करत. प्रत्येक श्वासाबरोबर माझी हिम्मत वाढत आहे, धैर्यता वाढत आहे. प्रत्येक श्वासाबरोबर माझी हिम्मत आणि धैर्यता वाढत चाललेली आहे. जेव्हा पण मला भीती वाटते तेव्हा 1 ते 5 अंक मी मोजतो आणि माझी भीती 5 बोलतास निघून जात आहे. मी संपूर्णपणे सुरक्षित आहे. सर्व शक्तिवान परमात्माच्या छत्र छायेमध्ये मी आहे. माझी विजय निश्चित आहे. मी आता संपूर्णपणे निर्भय आणि निश्चिंत झालेलो आहे. निर्भय आणि निश्चिंत झालेलो आहे. निर्भय आणि निश्चिंत झालेलो आहे. मला खूप खूप बरं वाटतंय. ओम शांती शांती शांती.
खूप छान डॉक्टर साहेब, अगदी शक्तीचा अनुभव झाला ह्या अभिकथनाने. आणि मला असं वाटतंय दर्शक हो, की हे जे अभिकथन आता आपण ऐकलेलं आहे, हे अभिकथन जर सातत्याने आपण, ज्या कोणत्या प्रकारची भीती आपल्याला असेल आणि सातत्याने जर ह्या अभिकथनाचा आपण अनुभव घेतला, तर ज्याही गोष्टींची भीती आहे ती नक्कीच निघून जाईल. परंतु जीवन काय आहे, जीवनामध्ये भीती का वाटते, कर्म काय आहे, त्याची अधिक जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट द्या. किंवा काही प्रश्न असतील तर आमच्या ईमेल आयडीवर तुम्ही प्रश्न पाठवू शकता किंवा भेट देऊ शकता आमच्या वेबसाईटला, ज्याचा ऍड्रेस आहे www.bkmarathi.com. तर पुन्हा असाच एखादा विषय घेऊन भेटूया. तोपर्यंत नमस्कार.